श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील हा 15वा श्लोक आपण पाहतो आहोत। मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी, चिरंजीव हे सर्व ही मानताती, अकस्मात सांडून या सर्व जाती। आता हा श्लोक देखील काळाचं जीवनातील स्थान काय आहे हे स्पष्ट करणारे आहेत। या श्लोकात म्हटलं आहे की हे जग मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, हे जग जे आहे ही मृत्युभूमी आहे, हा मृत्यूलोकच आहे। येथे जो जन्म घेतो त्याला मृत्यू हा निश्चित आहे। जीवनात बाकी सर्व गोष्टी घटत असतात, त्या बदलणाऱ्या आणि अनिश्चित असल्या तरी मृत्यू मात्र सर्वांना निश्चित आहे। लहान थोर, स्त्री पुरुष, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, कोणीही यातून सुटू शकत नाही। किंबहुना मृत्यू हीच प्रकृती असून जीवन ही विकृती आहे असंही म्हटलेलं आहे। प्रत्येकाला मरण निश्चित, पण ते केव्हा, कधी, कुठं येणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही। त्यामुळे सोयीस्करपणे मनुष्य मृत्यूकडे दुर्लक्ष करतो आणि अज्ञानाने, अहंकाराने मी मी म्हणत छाती पुढं काढून चाललेला असतो। जिता बोलती सर्व ही जीव मी मी, जगामध्ये नाना व्याप करत असतो। वस्तुतः सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश। काय केव्हा कोणावर झडप घालील आणि त्याचा देह पडेल ते सांगता येत नाही। येची क्षणी मरोनी जाशी तरी रघुनाथी अंतरला असे। पण देह पडण्यापूर्वीचं जीवन कसं घालवलं, कोणकोणती बरी वाईट कर्म केली आणि अंतकाळ आता कसा येणार याचा विचार व्हायला हवा। वस्तुतः जो अहंकार आत्म्याकडे पडायला पाहिजे तो देहाकडे पडतो आणि त्यामुळे तो जीव अहंकाराने गर्वाने फुगून जातो। स्वतः आपण म्हटलंय तसं चिरंजीव हे सर्व ही मानतात, आपण चिरंजीव आहोत, आपल्याला काही कुठेही धोका नाही असं समजतो। पण प्रत्यक्षात अकस्मात सांडून या सर्व जाती, जन्मभर कष्ट करून अथवा येन केन प्रकारेनं नाना भल्याबुऱ्या मार्गानं जे काही जमवलेले असतं ना, धनदौलत, ऐश्वर, सत्ता, माणसं, ते सर्व सोडून त्या जीवाला अकस्मात इथून जावं लागतं। पण याचं स्मरण आहे का? मृत्यूबद्दल दासबोधात एक स्वतंत्र समास समर्थाने लिहिलेला आहे। ते म्हणतातच मृत्यू कोणाला सोडत नाही। मृत्यन म्हणे योगाभ्यासी, मृत्यन म्हणे संन्यासी, मृत्यन म्हणे काळासी वंचू जावे। गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनेचे कुबेर मृत्युपंथे, ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी। अशी सर्व प्रकारची मंडळी काळाच्या भक्षस्थानी पडली, पण जी स्वरूपाकार झाली ती मात्र मरून अमर झाली। ती देहाने गेली पण आत्मरूपाने अमर झाली, त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे। समर्थांच्यासारखे संत महंत सामान्य बद्ध जीवाला परिस्थितीची जाणीव करून देतात, अज्ञान निद्रेतून जागृतीत आणायला पाहतात आणि दुर्लभ असा नरदेह लाभला आहे त्याचे सार्थक करून घ्या असा उपदेश करतात। कारण पशुदेही नाही गती, पशुदेहात जन्म आला तर जीवाला उद्धाराचा मार्ग मिळत नाही। ते जन्म फक्त भोगासाठीच असतात, पण नरजन्म मात्र विवेकानं विचाराने वागल्यास भगवत भक्ती करून त्या जीवाला उद्धरून जाता येतं। म्हणून याच्यात म्हटलं की मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी मी, चिरंजीव हे सर्व ही मानता जाती, अकस्मात सांडून या सर्व जाती। जय जय रघुवीर समर्थ।